आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्या जम्मू काश्मीराच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतले. मोदी थंय 1,500 कोटी रुपया परस चड मोलाच्या 14 मुखेल उदरगत प्रकल्पांचे बुनयादी फातर बसयतल्यान उक्तावण करतले. प्रधानमंत्री आज युवकांचे सशक्तीकरण, जम्मू आनी काश्मीरान परिवर्तन कार्यावळीन वांटो घेतले. तशेंच सरकारी सेवेन नियुक्त जाल्ल्या 2,000 परस चड उमेदवारांक प्रधानमंत्री नियुक्ती पत्रांचे वितरण करतले. तशेंच शेतकी आनी संबंधित क्षेत्रांतल्या 1,800 कोटी रुपया खर्चाच्या स्पर्धात्मकता सुदारणा प्रकल्पाचे उक्तावण ते करतले. 21 जूनाक प्रधानमंत्री मोदी श्रीनगरांतल्या 10व्या आंतरराष्ट्रीय योग दीस कार्यावळीचे फुडारपण करतले. ते योग सत्रान वांटो घेतले आनी उपस्थितांक संबोधित करतले. केंद्र सरकारान 14 पिकां खातीरचे किमान आधारभूत मोल वाडोवपाचो महाराष्ट्रांतले वाधवन बंदर आनी गुजरात आनी तामिळनाडूंतले पयले पवन टर्मिनल विकसीत करपाचो निर्णय घेतला. तशेंच वाराणसी विमानतळ विकास आनी राष्ट्रीय फॉरेन्सीक मुळावी बांदावळ संवर्धन येवजणे संदर्भानूय सरकारान निर्णय घेतल्यात. काल नवी दिल्लीत मिडियाक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, मंत्रीमंडळान 2024-25 वर्साच्या विपणन हंगामा खातीर 14 खरीफ पिकां खातीरच्या एमएसपी म्हळ्यार किमान आधारभूत मोलाक मान्यताय दिल्या. भात, कापूस, बाजरी, दाळ, तेलबियां खातीर एमएसपीन व्हड प्रमाणात वाढ झाल्यार शेतकारांक फायदो जातलो अशें तांणी सांगले. केंद्र सरकारान महाराष्ट्रांतल्या वाधवनान 12 माळी ग्रीनफिल्ड बंदर उबारपाचो निर्णय घेतला अशें वैष्णव हांणी सांगले. हे बंदर बांदपाक 76,000 कोटी रुपया परस चड खर्च येतलो अशें तांणी म्हळें. ह्या बंदराक लागून येत्या कांय वर्सांत सुमारे 12 लाख रोजगारांच्यो संद्यो निर्माण जातल्यो अशें तांणी मुखार म्हळें. देशांत नविनीकरणीय उर्जेची क्षमता वाढोवपा खातीर सरकार सतत वावुरता आनी हे दिकेन सरकारान पयली ऑफशोर पवन टर्मिनल विकसीत करपाचो निर्णय घेतला अशें वैष्णव हांणी सांगले. तांणी सांगले, गुजरात आनी तामिळनाडूंत 500 मेगावॅट क्षमतेचे 2 प्रकल्प सुरू जातले. सरकारान जून 2024 वर्साची यूजीसी नेट परिक्षा रद्द केल्या. ही परिक्षा उपरांत नव्यान जातली जाचे विशीं माहिती वेगळी दितले. भारतीय सायबर गुन्यांव समन्वय केंद्रान दिल्ल्या माहिती प्रमाण परिक्षेच्या प्रमाणीकपणाचेर तडजोड जाल्ली आसूं येता अशें दिसून आयल्या उपरांत परिक्षा रद्द केल्या. हे प्रकरण केंद्रीय तपास ब्युरो कडेन पुराय चौकशी खातीर दितले. बँकिंग क्षेत्रांतल्या काळ्या पालटा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भौशीक क्षेत्रांतल्या बँकांच्या म्हत्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले. पीएसयू बँकांच्या भरीव नफ्याचेर उजवाड घालपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेल्या माय गोवा इंडियाच्या पोस्टाक उत्तर दितना मोदी हांणी तांचे यश अधोरेखित केले. माय गोवा इंडियाच्या आंकड्याप्रमाण भारतीय स्टेट बँके 2013-14 वर्सा 10,000 कोटी रुपया परस चड नफो जाल्लो, जो 2023-24 वर्सा 61,000 कोटी रुपया वयर पावला. तेच प्रमाण बँक ऑफ बरोडाचो नफो 1 दशका आदी 4,500 कोटी रुपया वयर आशिल्लो, तर 2023-24 वर्सा 17,000 कोटी रुपया वयर जालो. हेर पीएसयू बँकांनी फाटल्या 10 वर्सांत उल्लेखनीय वाढ नोंद केल्या. सरकार या महिन्याच्या 21 तारखेक व्यावसायिक कोळसो खणींच्या लिलावाची 10वी फेरी सुरू करतले. या फेरयेन 60 खणींचो लिलाव जातलो. कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी हैदराबादान हो लिलाव सुरू करतले. कोळसो मंत्रालयान निवेदनान सांगला की लिलावा खातीर ह्या कोळशाच्यो खणी वेगवेगळ्या राज्यांनी आनी प्रदेशांनी आसात. तांच्या खणकामाक लागून वाठाराची अर्थिक उदरगत जातली आनी लोकांक रोजगार मेळटलो. ह्यो कोळशाच्यो खणी बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आनी अस्तंत बंगालांत आसा. ओडिशांत 16 खणीन, छत्तीसगढ आनी मध्य प्रदेशांत दरेकी 15 खणींचो लिलाव जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.